आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबई उपनगरीय रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं दिली स्थगिती। ऑपरेशन सिंदूर, बिहार, मतदार पुनरीक्षण आणि इतर मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ, कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। राज्यसभेत नवनियुक्त सदस्यांचा शपथविधी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज ब्रिटनचे प्रधानमंत्री केअर स्टारमर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा। आणि फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज कोनेरू हम्पी आणि ली टिंगजी यांच्या टायब्रेकर, दिव्या देशमुख अंतिम फेरीत दाखल। मुंबई उपनगरीय रेल्वेत 2006 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला आज सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली। मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर आज न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन के सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। राज्य सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात म्हणणं मांडलं। उच्च न्यायालयाच्या निकालातल्या काही निरीक्षणांमुळे मकोका अंतर्गत प्रलंबित असलेल्या इतर खटल्यांवर परिणाम होऊ शकतो, म्हणून या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी राज्य सरकारची मागणी त्यांनी न्यायालयासमोर मांडली। मात्र उच्च न्यायालयाच्या निकालानंतर तुरुंगातून सुटलेल्या आरोपींना पुन्हा आत्मसमर्पण करावं अशी कोणतीही मागणी नसल्याचं त्यांनी न्यायालयात स्पष्ट केलं। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली, तसंच या सर्व आरोपींना पुन्हा तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता नसल्याचंही स्पष्ट केलं। विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। लोकसभेच्या कामकाजाला प्रश्नोत्तराच्या तासानं सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी सुरु केली। बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासह इतर विषयांवर चर्चा करायची मागणी करत काही विरोधक सभागृहाच्या हौद्यात उतरले। लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना आपापल्या जागी जाऊन सभागृहाचं कामकाज सुरु करावं असं आवाहन केलं, मात्र विरोधकांचा गदारोळ सुरुच राहिल्यानं बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं। या गदारोळातच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सीएनजी कव्हरेज संबंधित प्रश्नाचं उत्तर दिलं।
About 96% of the land area is covered by the bids. Total coverage in terms of PNG connections, those connections have increased from 25 lakhs to 1.5 crores. Almost the entire country is now covered by this clean energy. Cylinder gas, 2014, we had 14 crore connections. Today we have 33 crore, 40 lakh connections.
जवळपास संपूर्ण देशात आता स्वच्छ ऊर्जेचा वापर होत असल्याचं पुरी यांनी या उत्तरावेळी सांगितलं। सीएनजी आणि पीएनजीसह सर्व प्रकारच्या ऊर्जा संक्रमणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचंही पुरी म्हणाले। राज्यसभेच्या कामकाजाला आज सकाळी 11 वाजता सुरुवात झाली। उपसभापती हरिवंश यांनी राज्यसभेचे नवनियुक्त सदस्य उज्ज्वल निकम यांना शपथ दिली। निकम यांनी मराठीतून शपथ घेतली। आपला कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या 6 निवृत्त सदस्यांनाही सभागृहात निरोप देण्यात आला। बिहारमध्ये मतदार यादी पुनरीक्षण आणि देशभरातल्या सायबर फसवणुकीसह विविध मुद्द्यांशी संबंधित 30 स्थगन प्रस्ताव उपाध्यक्ष हरिवंश यांनी फेटाळून लावले आणि प्रश्नोत्तराचा तास पुकारला, परंतु विरोधी पक्ष सदस्यांनी त्यांच्या मुद्द्यांवर घोषणाबाजी सुरु केली। त्यावर हरिवंश यांनी कामकाज सुरु ठेवायचं आवाहन करूनही गदारोळ चालूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या 4थ्या दिवशी विरोधकांनी संसद भवन परिसरात बिहारच्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेविरोधात निदर्शनं केली। या निदर्शनात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे खासदार सहभागी झाले होते। संसदेत विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केला, तर सत्ताधारी पक्ष हा लोकशाहीचा नाश करत असल्याचा आरोप काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी केला। देशभरात आज प्राप्तिकर दिवस साजरा केला जातोय। देशाच्या कर प्रशासनाची उत्क्रांती आणि नागरिक केंद्रीय व्यवस्था उभारण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। सर जेम्स विल्सन यांनी 1860 देशात प्राप्तिकर लागू केला, यामुळे 1922 प्राप्तिकर कायद्याचा पाया घातला गेला। गेल्या आर्थिक वर्षात 9 कोटीपेक्षा जास्त प्राप्तिकर विवरणपत्र दाखल झालेत, यातून संभाव्य करदात्यांचे परिश्रम दिसून येतात। प्रसार भारतीच्या पीबी शब्द या व्यासपीठावर नोंदणी करायचं आवाहन देशातली सर्व वर्तमानपत्र, नियतकालिक आणि दूरचित्रवाहिन्यांना करण्यात आलंय। या वृत्तसेवेत प्रसार भारतीच्या छापील बातम्या आणि दृकश्राव्य साहित्य विनामूल्य घेऊन वापरता येतील। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी प्रसार भारतीच्या विश्वासार्ह बातम्या आणि माहिती विविध नियतकालिकांमधून प्रसारित करण्यावर भर दिलाय। गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात सुरू झालेल्या पीबी शब्द या व्यासपीठाद्वारे दररोज 40 पेक्षा जास्त विविध क्षेत्रातल्या 800 अधिक बातम्या विविध भाषांमध्ये प्रसारित होत असतात. या व्यासपीठावरून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचं थेट प्रसारणही उपलब्ध असतं. याबरोबरच प्रसारभारतीकडे विविध घटनांचा समृद्ध ठेवा असून त्याचाही वापर नियतकालिकांना आणि वाहिन्यांना करता येणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रिटनचे प्रधानमंत्री केअर स्टार्मर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या भेटीदरम्यान भारत आणि इंग्लंड धोरणात्मक संबंधांना नवी गती देण्यावर चर्चा होईल, तसंच ब्रिटनबरोबर मुक्त व्यापार कराराला औपचारिक रूप दिलं जाईल. प्रधानमंत्री मोदी काल 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी लंडनला पोहोचले तेव्हा रंगीबेरंगी पोशाखातल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात लंडनमधल्या भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल आभार व्यक्त केले आहेत. ही भेट दोन्ही राष्ट्रांमध्ये आर्थिक भागीदारी वाढवण्यात महत्वाची ठरेल. समृद्धी, विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देणं यावर लक्ष केंद्रित असेल. जागतिक प्रगतीसाठी भारत ब्रिटनची मजबूत मैत्री आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाची पुनर्बांधणी करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता कृती कार्यक्रम जाहीर केलाय. अमेरिकेला कृत्रिम बुद्धिमत्ता निर्यातदार बनवण्यासाठी ट्रम्प यांनी 3 कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली. एआय सुपर कम्प्युटर्सच्या निर्मितीसाठी पर्यावरणीय नियम आणि अटीत कपात करणं हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. क्रांतिकारक तंत्रज्ञान विकसित करण्याची शर्यत जगात सुरू असल्याचं ट्रम्प यांनी वॉशिंग्टन इथं कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेत म्हटलं. जॉर्जियात बटुमी इथं सुरू असलेल्या फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत उपांत्य फेरीत कोनेरू हम्पी आणि ली टिंगजी यांच्यात आज टायब्रेकर होणार आहे. काल त्यांच्यातला पहिला सामना अनिर्णित राहिला. भारताच्या दिव्या देशमुखनं काल चीनच्या टँग झुंगीला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवलं. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून दिव्यानं 2026 होणाऱ्या कॅन्डिडेट स्पर्धेतही स्थान मिळवलंय आणि तिचा पहिला ग्रँडमास्टर निकषही पार केलाय. 19 वर्षांची दिव्या फिडे महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू हिनं काल महिला एकेरी प्रकाराच्या उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या टोमोका मियाझाकी हिचा पराभव केला. महिला एकेरीच्या अन्य एका लढतीत भारताची उन्नती हुडा हिनं स्कॉटलंडच्या खेळाडूवर 2-0 अशा गुणफरकानं विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत आज सिंधू आणि उन्नती यांच्यात सामना होईल. पुरुष दुहेरी प्रकारात सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या केनिया मुत्सुहाशी आणि हिरोकी ओकामुरा यांचा सरळ गेममध्ये पराभव केला. आज उपांत्यपूर्व फेरीत दोघांची लढत इंडोनेशियाच्या लिओ रॉली कानार्डो आणि बगास मौलाना यांच्यासोबत होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी काल भारतानं 4 बाद 264 धावा केल्या. साई सुदर्शननं 61 तर यशस्वी जयस्वालनं 58 धावा केल्या. रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर आज खेळ पुढे सुरू करतील. अमरनाथ यात्रेसाठी आज जम्मू इथल्या शिबिरांतून 3,500 भाविकांची नवी तुकडी रवाना झाली. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यात्रा सुरू झाल्यापासून गेल्या 21 दिवसात 3,42,000 जास्त भाविकांनी अमरनाथ यात्रा पूर्ण केली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान सध्या दशनामी आखाड्यात वास्तव्याला असलेली छडी मुबारक 4 ऑगस्ट रोजी अमरनाथ मंदिरासाठी प्रस्थान करेल. ती 9 तारखेला मंदिरात पोहोचल्यावर या यात्रेचा अधिकृत समारोप होईल असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. हवामान. कर्नाटकाच्या किनारी भागात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. दिल्ली, चंदीगड, हरियाणा, जम्मू काश्मीर, बिहार, गुजरात आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये येत्या 2 ते 3 दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई उपनगरीय रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं दिली स्थगिती. ऑपरेशन सिंदूर, बिहार मतदार पुनरीक्षण आणि इतर मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. राज्यसभेत नवनियुक्त सदस्यांचा शपथविधी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज ब्रिटनचे प्रधानमंत्री केअर स्टार्मर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा आणि फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज कोनेरू हम्पी आणि ली टिंगजी यांच्या टायब्रेकर, दिव्या देशमुख अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.